निर्गम अध्याय 7। परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा मी तुला फारोच्या नजरेत देवासमान महान करतो आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल। ज्या आज्ञा मी तुला करीन त्या सर्व तू अहरोनाला सांग, मग तू इस्रायल लोकास हा देश सोडून जाऊ दे असे तू फारोला सांग। परंतु मी फारोचे मन कठोर करीन, मग मी मिसर देशामध्ये आपल्या सामर्थ्याची अनेक चिन्हे व अनेक आश्चर्ये दाखवीन, तरीही फारो तुमचे काही ऐकणार नाही। तेव्हा मग मी आपला हात मिस्रावर चालवीन आणि त्यास जबर शिक्षा करून मी आपली सेना माझे लोक इस्रायल वंशज यांना मिसर देशातून काढून आणीन आणि मिस्रावर मी हात उगारून त्यांच्यातून इस्रायली लोकास काढून आणीन। तेव्हा मिस्रांना कळेल की मी परमेश्वर आहे। मग मोशे व अहरोन यांनी तसे केले, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले। ते फारो बरोबर बोलले तेव्हा मोशे 80 वर्षांचा व अहरोन 83 वर्षांचा होता। नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, फारो तुम्हास एखादा चमत्कार दाखविण्याविषयी विचारील। तेव्हा अहरोनाला आपली काठी फारोच्या देखत जमिनीवर टाकावयास सांग, म्हणजे तिचा साप होईल। तेव्हा मोशे व अहरोन फारोकडे गेले आणि परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले। अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्या पुढे टाकली आणि त्या काठीचा साप झाला। तेव्हा फारो राजाने आपले जाणते व मांत्रिक बोलावले। मिस्राच्या त्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसाच प्रकार केला। त्यांनीही आपल्या काठ्या जमिनीवर टाकल्या तेव्हा त्यांचेही साप झाले, परंतु अहरोनाच्या काठीने त्यांचे साप गिळून टाकले। तरी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे फारोचे मन कठोर झाले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही व इस्रायल लोकास जाऊ दिले नाही। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, फारोचे मन कठीण झाले आहे, तो इस्रायल लोकास जाऊ देत नाही। उद्या सकाळी फारो नदीवर जाईल, तू साप झालेली काठी बरोबर घे आणि नदीच्या काठी त्यास भेटण्यास उभा राहा। त्यास असे सांग, इब्रायांचा देव परमेश्वर याने मला तुझ्याकडे पाठवले आहे व त्याच्या लोकास त्याची उपासना करावयास रानात जाऊ दे, पण आतापर्यंत तू ऐकले नाहीस। परमेश्वर म्हणतो की मी परमेश्वर आहे हे त्यास यावरून कळेल। मी नदीच्या पाण्यावर माझ्या हातातील काठीने मारीन तेव्हा त्याचे रक्त होईल, मग पाण्यातील सर्व मासे मरतील, नदीला घाण सुटेल आणि मिस्राचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत। परमेश्वराने मोशेला म्हटले, तू अहरोनाला सांग की आपली काठी घेऊन मिसर देशामधील नद्यांवर नाल्यांवर त्यांच्या तलावावर व त्यांच्या सर्व पाण्याच्या तळ्यावर आपला हात उगार, म्हणजे त्या सर्वांचे रक्त होईल। घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात रक्तच रक्त होईल। तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले। अहरोनाने आपली काठी उचलून फारोच्या व त्याच्या अधिकाऱ्यांसमोर पाण्यावर मारली तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त झाले, नदीतले मासे मरण पावले व तिला घाण सुटली। त्यामुळे मिस्री लोकास नदीतील पाणी पिववेना, अवघ्या मिसर देशात रक्तच रक्त झाले। तेव्हा मिस्राच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसेच केले। तेव्हा परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे फारोचे मन कठीण झाले नंतर फारो मागे फिरला व आपल्या घरी निघून गेला. त्याने याकडे लक्ष देखील दिले नाही. मिस्राच्या लोकास नदीचे पाणी पिववेना म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी झरे खणले. परमेश्वराने नदीला दिलेल्या तडाख्याला 7 दिवस होऊन गेले.